तो एक सूर्यप्रकाशित दिवस आहे.
It is a sunny day.
कुटुंब समुद्रकिनारी जात आहे.
The family goes to the beach.
ते आनंदित आहेत.
They are happy.
सूर्य गरम आहे.
The sun is hot.
ते वाळूचे किल्ले बांधतात.
They build sand castles.
रेत मऊ आहे.
The sand is soft.
ते समुद्रात तुझले आहेत.
They swim in the sea.
पाणी थंड आहे.
The water is cool.
ते एक बॉल सह खेळतात.
They play with a ball.
मुली हसतात आणि धावतात.
The kids laugh and run.
ते लोक एक पिकनिक घेतात.
They have a picnic.
अन्न स्वादिष्ट आहे.
The food is delicious.
ते सूर्यास्त पाहतात.
They watch the sunset.
दिवस संपतो.
The day ends.
ते थकले होते परंतु आनंदी होते.
They feel tired but happy.
ते दिवसाबद्दल बोलतात.
They talk about the day.
ती एक मोठी दिवस होती.
It was a great day.
माझा सर्वोत्तम मित्र सॅम म्हणून संबोधला जातो.
My best friend is named Sam.
तो बास्केटबॉल खेळायला आवडतो.
He loves to play basketball.
आम्ही प्रत्येक शनिवारी उद्यानात जातो.
We go to the park every Saturday.
उद्यानात आम्ही एकत्र खेळतो.
At the park, we play together.
आमच्याकडे खूप मजा आहे.
We have a lot of fun.
तो व्हिडिओ गेम्सला आनंद घेतो.
He enjoys video games too.
आमच्या घरात आम्ही एकत्रितपणे अनेकदा खेळतो.
We often play together at home.
आम्ही कधी कधी चित्रपट पाहतो.
We sometimes watch movies.
माझा आवडता चित्रपट स्पायडर मॅन आहे.
My favorite movie is Spider-Man.
सॅम विचारतो की ते उत्कृष्ट आहे.
Sam thinks it is great.
आम्हाला कॅम्पिंगला जायचे आहे.
We also love to go camping.
कॅम्पिंग बाहेर असण्याचा एक हुशार मार्ग आहे.
Camping is a fun way to be outside.
मी एक सर्वोत्तम मित्र असल्यात आनंदित आहे.
I am happy to have a best friend.
अन्ना एका नवीन अपार्टमेंटचा शोध घेऊ इच्छित होती शहरात.
Anna wanted to find a new apartment in the city.
ती वेगवेगळ्या पर्यायांसाठी ऑनलाइन शोधत होती.
She looked online for different options.
काहीतरी खूप महाग होती आणि इतर लहान होते.
Some were too expensive and others were small.
अन्नाने काही ठिकाणी भेट देण्याचा निर्णय घेतला.
Anna decided to visit a few places to see them.
पहिला अपार्टमेंट चांगला होता पण कामावरून खूप दूर होता.
The first apartment was nice but too far from work.
दुसऱ्या स्थानाला चांगली किंमत आणि जागा होती.
The second place had a better price and location.
अन्ना आनंदी वाटली पण तिच्या निर्णयाबाबत अजूनही अनिश्चित होती.
Anna felt happy but still uncertain about her decision.
दिवस गेले आणि ती चांगल्या जागेसाठी शोध घेत राहिली.
Days passed and she kept searching for the right place.
शेवटी तिने एक सापडला जो तिला आवडला.
Finally, she found one that she loved.
हे तिच्या गरजांसाठी आणि बजेटसाठी परिपूर्ण होते.
It was perfect for her needs and budget.
अन्नाने भाडे करारावर सही केली आणि तिला दिलासा मिळाला.
Anna signed the lease and felt relieved.
आता तिला शेवटी आराम करायचा आहे आणि तिच्या नवीन घराचा आनंद घ्यायचा आहे.
Now she could finally relax and enjoy her new home.
आंतरराष्ट्रीयकरणाने व्यवसाय जगभर कशा चालतात हे बदलले आहे.
Globalization has changed the way businesses operate worldwide.
मेहनती देशांमध्ये स्थानिक बाजारांवर मोठा प्रभाव असतो.
In many countries, local markets are influenced significantly.
उदाहरणार्थ भारतात अनेक लघु उद्योग स्पर्धेत संघर्ष करतात.
For example, in India, many small businesses struggle to compete.
मोठ्या कंपन्या बहुतेकदा बाजारावर राज्य करतात.
Larger corporations often dominate the market.
ही वर्चस्व स्थानिक दुकानांच्या बंद होण्यास कारणीभूत होऊ शकते.
This dominance can lead to the closure of local shops.
तुलनेत जागतिकीकरण संधी प्रदान करू शकतो.
In contrast, globalization can also provide opportunities.
उदाहरणार्थ स्थानिक कारीगर त्यांच्या उत्पादनांचा ऑनलाइन विक्री करू शकतात.
For instance, local artisans can sell their products online.
हा प्रवेश त्यांना जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची परवानगी देतो.
This access allows them to reach a global audience.
तथापि अनेक लहान कंपन्यांसाठी आव्हाने राहतात.
Nevertheless, challenges remain for many small companies.
त्यांना सहसा प्रभावीपणे स्पर्धा करण्यासाठी संसाधने नाहीत.
They often lack the resources to compete effectively.
निष्कर्ष म्हणून जागतिकीकरण स्थानिक बाजारांना विविध प्रकारे प्रभावित करते.
In conclusion, globalization impacts local markets in various ways.
सार्वजनिक व्यक्ती समाजातील मुले आणि महत्त्वाकांक्षा दर्शवणारे आरशासारखे कार्य करतात.
Public figures serve as mirrors reflecting societal values and aspirations.
त्यांची मते सार्वजनिक चर्चेला आकार देतात आणि सामाजिक मानकांमध्ये महत्त्वाच्या बदलांना सुयोजित करू शकतात.
Their opinions shape public discourse and can lead to significant changes in societal norms.
लवकरच्या काही वर्षांत आम्ही वादविवादात गुंतलेल्या सार्वजनिक व्यक्तींचे निरीक्षण केले आहे जे त्यांच्या विश्वासार्हतेला आव्हान देतात.
In recent years, we have witnessed public figures embroiled in controversies that have challenged their credibility.
हे प्रसंग वैयक्तिक विचार आणि सार्वजनिक संज्ञान यामध्ये अस्तित्वात असलेल्या नाजूक संतुलनाचे प्रकट करतात.
These incidents reveal the fragile balance that exists between personal opinion and public perception.
म्हणजे सार्वजनिक व्यक्ती त्यांच्या प्रेक्षकांच्या श्रद्धा आणि आचारधर्मावर मोठा प्रभाव टाकतात.
Hence, public figures wield a considerable influence over their audience's beliefs and attitudes.
त्यांचे विधान शक्तिशाली प्रतिक्रिया प्रकट करू शकतात, अनेकदा सामाजिक मीडिया प्लॅटफॉर्मवर उत्साही चर्चा सुरू करतात.
Their statements can evoke strong reactions, often igniting passionate debates across social media platforms.
त्यानंतर काही सार्वजनिक व्यक्ती त्यांच्या मतांमुळे लोकांच्या भावना खोटी झाल्यास प्रतिक्रिया अनुभवतात.
Consequently, some public figures experience backlash when their views contradict prevailing public sentiment.
सोशल मीडियाचा प्रभाव या गतिशीलतेला तीव्र करतो, व्यक्तींच्या आवाजांना वर्धित करून.
The influence of social media exacerbates this dynamic by amplifying individual voices.
असहमतीच्या समोर सार्वजनिक व्यक्तींना काळजी आणि प्रामाणिकतेने त्यांच्या भूमिका चालविणे आवश्यक आहे.
In the face of dissent, it's crucial for public figures to navigate their roles with care and authenticity.
अखेरकार त्यांचा प्रभाव सीमांना ओलांडू शकतो आणि सामाजिक बदलासाठी सामूहिक क्रिया प्रज्वलित करू शकतो.
Ultimately, their impact can transcend boundaries and ignite collective action for social change.
खेळांच्या जलद विकसित होत चाललेल्या भूप्रदेशात फुटबॉल क्लब महत्त्वाच्या ठिकाणी असल्याचे वाटतात.
In the rapidly evolving landscape of sports, football clubs find themselves at a pivotal junction.
जागतिकीकरणाने स्पर्धा तीव्र केली आहे, क्लब्सना नाविन्यपूर्ण आर्थिक धोरणे स्वीकारण्यास भाग पाडले आहे.
Globalization has intensified the competition, compelling clubs to adopt innovative financial strategies.
आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून संपत्तीचा संचार अनेक क्लबच्या कार्यात्मक चौरमाला रूपांतरित केला आहे.
The influx of wealth from international investors has transformed the operational framework of many clubs.
हा तत्व फक्त स्पर्धात्मक परिदृश्य नाही तर चाहत्यांच्या गुंतवणुकीचे पुनराकृती देखील करते.
This phenomenon not only alters the competitive landscape but also reshapes fan engagement.
क्लब त्यांच्या जागतिक पोहोच वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याने स्थानिक परंपरा कधीकधी दुःख भोगू शकते.
With clubs seeking to maximize their global reach, local traditions may sometimes suffer.
तरी क्लब व्यावसायिक हित आणि त्यांच्या समर्पित समर्थकांमध्ये संतुलन राखण्यासाठी प्रयत्न करतात.
Nevertheless, clubs strive to maintain a balance between commercial interests and their dedicated supporters.
डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये वाढ होत असल्याने क्लबांना जागतिक स्तरावर चाहत्यांना गुंतविण्याच्या अभूतपूर्व संधी देण्यात येत आहेत.
As digital platforms flourish, clubs are presented with unprecedented opportunities to engage fans globally.
सोशल मीडिया या समीकरणात दुहेरी धार असलेल्या तलवारीसारखी कार्य करते.
Social media serves as a double-edged sword in this equation.
जेव्हा हे कनेक्शन वाढवते तेव्हा ते प्रेक्षकांमध्ये असहमती आणि ध्रुवीकरण वाढवू शकते.
While it fosters connections, it can also amplify dissent and polarization among fan bases.
म्हणजेच या जटिल द्वैताची नेव्हिगेशन करणे गुंतागुंतीच्या व्यवस्थापनाची आणि सांस्कृतिक अंगे समजून घेणे आवश्यक आहे.
Thus, navigating this intricate duality requires astute management and a profound understanding of cultural nuances.
फक्त वेळ सांगेल की क्लब कसे प्रभावीपणे या रूपांतरणांवर जुळवून घेतात.
Only time will tell how effectively clubs can adapt to these transformations.